स्वाभिमानी मंडळ बाहेर म्हणलं होतं लोकांनी वेगळं केलं. आधुनिक दुसरं गाणं आहे माझं, मी तुम्हाला सांगतो ते. माझ्या मामाची मुलगी आहे पूजा, पूजा रामराव आवघडे, तिने सुद्धा या ठिकाणी बघितली होती. त्या गाण्याला अजून सांगत तिने आमचे मोरे मोरे हलकी वाले सुंदर कलाकार आहेत, सुद्धा या ठिकाणी बघितले. आणि म्हणून सांगतो
की आयुष्यात कधी मी कुठल्या पोरीवर प्रेम नाही केलं.
त्याला मी लागला लहानपणापासून माझ्याकडे राहिला आहे. किंवा आता आता आई अर्जुन बी राहिला माझ्यापासून. सगळ्यांना सांगतो
की आयुष्यात कधी मी प्रेम नाही केलं आणि जीवनभर सारं माझं गाण्यात गेलं. तुम्हाला सांगतो मी गाण्यात कस हो गेले तुझी नजर गाण्यावाने पटपटी मला तू तूच न बोलत नाही.
माझी बाई
वाना कोणा तू चंदर जगा
आला बाबूर आला. मला आमदार झाल्यासारखं वाटलंय. मला दिला आला तर माझ्या पाठ्यातून आलं पाहिजे. सगळीच गाणी माझ्या पोरांची आहेत, जेवढी पण गाणी आहेत. मग सोने मला माय म्हणला सोने जो काय तुमची पोरं एवढी गीत आहे, तुमच्या पोरांची लोकगीत एवढी आहे, तुम्ही तर बाप आहे. मग तुमचं काय काय मी त्याला सांगितलं की मी मला शोभल असं गाणं मी करणार. गाण्यामध्ये एवढी सुंदरता आली, एवढी स्वच्छता आणली. मी तुम्हाला सांगतो लोकगीत कसं पाहिजे, सगळ्यांनी ऐकलं पाहिजे, घरातल्या सगळ्या मंडळींनी ऐकलं पाहिजे, लहान लहानपासून माझ्या मनापासून ऐकलं पाहिजे.